सांगली नगर पालिकेचे अध्यक्ष, दक्षिण सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष, सांगली शहरातील आणि दक्षिण सातारा जिल्ह्यातील सभ्य स्त्री पुरुष, आज आपण माझं ज्या जिव्हाळ्याने स्वागत केलं त्या स्वागताबद्दल मी आपला व्यक्तिशः अत्यंत आभारी आहे. काल दुपारी उत्तर साताऱ्याच्या सीमेत पाऊल टाकल्यापासून लोकांनी ज्या प्रेमाने ज्या सौहार्दाने माझं स्वागत केलंय ते स्वागत पाहिल्यानंतर कुठल्याही माणसाला आनंद झाल्याशिवाय तर राहणार नाही. एवढंच नव्हे तर जीवनाचा सार्थक झाल्यासार सुद्धा कदाचित वाटला तर त्यात फारसा अतिशयोक्य नाही. परंतु अर्थात अर्थ आपण केलेलं हे स्वागत, असंख्य संस्थांनी केलेलं हे स्वागत, लोकांच्या मनातनं आतून कुठतरी आलेलं हे स्वागत, हे माझं व्यक्तीचं स्वागत आहे असं मी मानत नाही. व्यक्तीच्या सन्मानाने किंवा अपमानाने मन न हलण्याच्या परिस्थिती प्रती जाऊन पोहोचलो असा माझा अनुभव गेल्या काही दिवसांचा आहे. तरी पण आपण केलेलं हे स्वागत वैयक्तिक स्वागत मानण्यात का मी अजूनही अहंकारी झालो नाही. हे स्वागत एका नव्या कल्पनेचं स्वागत आहे आणि नव्या मुंबई राज्याचा मुख्य प्रधान म्हणून तुम्ही केलेलं हे स्वागत यशवंतराव चव्हाणाचं स्वागत नाही, नवीन राज्याचं स्वागत आहे असा मी त्याचा अर्थ मानतो. आणि आपण दिलेलं हे आश्वासन मी परत घेऊन जाणार आहे की आपण दाखवलेलं हे प्रेम, आपण दाखवलेला हा उत्साह नवीन राज्याच्या निमित्तानं हिंदुस्थानमध्ये एक नवी शक्ती, लोककल्याणकारी शक्ती जी निर्माण झाली आहे तिच्या स्वागतासाठी आपण दाखवलेला हा उत्साह आहे असं मी त्याचा अर्थ करतो. अध्यक्ष महाराज, उभयता अध्यक्ष महाराज, आपण माझ्या गुणवर्णनाचे जे शब्द त्यामध्ये टाकले आहेत त्या अर्थात घरच्या मंडळींच्या असल्यामुळे त्यामध्ये अतिशयोक्ती असण्याची शक्यता आहे असं मी गृहीत धरून चालतो. आपण स्वाभाविकपणे माझं स्वागत केलं, माझ्या वैयक्तिक मोठेपणामध्ये जर तुम्हाला आनंद नाही होणार तर होणार कोणाला? घरच्या भावंडांना जर आनंद झाला नाही तर मग आणखी आनंद वाटावा कुणाला? तुम्हाला आनंद होणं स्वाभाविक आहे आणि तुम्हाला झालेला आनंद पाहताना मला झालेला आनंद मी कोणत्या शब्दात वर्णन करणार आहे. आपण हे प्रेम हा विश्वास असा कायम ठेवा एवढी एक मी वैयक्तिक विनंती आपल्याला करेन. या आपल्या वैयक्तिक प्रेमाला वैयक्तिक विश्वासाला पात्र राहण्याचा मी पराकाष्ठा करीन, प्रयत्न करीन. मी परमेश्वराला नेहमी प्रार्थना करत राहिलं की हे प्रेम हा विश्वास कायम राहावा, टिकावा, याची शक्ती याची लायकी माझ्याकडे वाढत राहू देत ते राहण्याचा प्रयत्न मी करत राहीन. एवढं तूर्त वैयक्तिक मी बोलून यातनं मुक्त होणार आहे. कारण कितीही वैयक्तिक आपण जरी विचार केला तरी आजचे प्रश्न आणि आजची परिस्थिती अशी आहे की आपण व्यक्तींच्या पलीकडे जाऊन या गोष्टींचा विचार केला पाहिजे. नव्या मुंबई राज्याचा पहिला मुख्यप्रधान हा तुम्ही जो शब्द प्रयोग केला तो दुसऱ्या अर्थानं मी योग्य मानतो की हा पहिला नसून आता याच्या पुढे कोणीतरी दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, आठवा, दहावा, शंभरावा, दोनशेवा अशी अनेक मुख्यप्रधानांची परंपरा इथं होणार आहे. त्यामुळे एक झाला यामध्ये काही विशेष झाला आपण मानायचं कारण नाही. आणि असं हे जे नवराज्य निर्माण झालं हे ज्या एका विशिष्ट परिस्थितीमध्ये झालंय तिचं अधिक महत्व मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि कदाचित गेल्या वर्षभराच्या इतिहासाकडे मला आपल्याला त्यामुळे जर लक्ष आपलं वेधावं लागेल, गेलं वर्षभर हिंदुस्थानमध्ये काही काही ठिकाणी आणि विशेषतः हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरती जी आंदोलनं झाली ती आंदोलनं पाहिल्यानंतर राष्ट्रीय विचाराच्या परंपरेमध्ये जी माणसं वाढली आहेत ज्यांनी राष्ट्रीय विचार आपल्या जीवनाची एक निष्ठा म्हणून स्वीकारलेली आहे, त्या मंडळींच्या मनामध्ये काही काळ उदासीनता निराशा निर्माण केल्याशिवाय राहिली नाही. ज्या राष्ट्रत्वाचा वारसा आपण आपल्या या देशातल्या आधुनिक इतिहासातल्या अनेक नामवंत पहिल्या पिढीतल्या पुढाऱ्यांच्याकडून घेतला, त्यांनी जो विचारांचा वारसा दिला होता तो वारसा आम्ही विसरलो होतो की काही काही का, अशी मनाची शंका वाटावी असं वातावरण आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिलेलं आहे. त्याला कुणीही एक व्यक्ती जबाबदार असं मी मानत नाही, आपण सगळे इतर जबाबदार असं आपण मानू. थोडा थोडासा काही थोडे क्षण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये चुकीचे विचार चुकीच्या भावना येऊन गेल्या, त्यात मला मी व्यक्तीच्या अपवाद मानू इच्छित नाही. पण एका नव्या बदलणाऱ्या काळामध्ये आपण आहोत, नव्या बदलत्या काळामध्ये इतिहास घडवण्याच्या काळात आपण आहोत. तेव्हा झालेल्या गोष्टी मनावरती उरावरती शिरावरती घेऊन भिन्न यातील फारसं शान पण नाही. झाल्या असतील चुका तर आपण त्या कबूल करून त्यातनं मुक्त झालं पाहिजे. घडलेल्या घटना विचारायचा प्रयत्न केला पाहिजे, कारण काळ इतक्या जोराने बदलतोय की त्या बदलत्या काळाचं जर महत्व तुमच्या माझ्या लक्षात आलं नाही तर कदाचित हिंदुस्थानमध्ये जे काम करायची जबाबदारी इतिहासानं तुमच्या माझ्या सर्वांच्या पुढे ठेवली आहे ते काम तुम्ही आम्ही पार पाडू शकणार नाही. भाषिक राज्य असावं असा एक प्रश्न आपण आपल्या या देशामध्ये निर्माण केला, परंतु तो एक तपशीलाचा प्रश्न होता. ही गोष्ट आम्ही त्यामधली गोष्ट विसरून लागलो आणि त्यामुळं त्याच एका प्रश्नावरती किती मर्यादेपर्यंत जावा हा विचार आमच्या मनापर्यंत येऊन पोहोचू शकला नाही, कारण भावनेचा प्रश्न झाला तो. आणि त्यामुळं असं एक वातावरण आपण निर्माण केलं की काही का या देशामध्ये जे भाऊ भाऊ म्हणून स्वतःला म्हणत होते ती माणसं एकमेकाकडे वैरीच्या भावनेने पाहू लागले असा अनुभव आपल्याला आलेला आहे. पण सुदैव या देशाचं किती भावना तात्पुरती ठरली आणि पुन्हा आम्ही भाऊ भाऊ म्हणणारे या देशातले अनेक भाषीय लोक जे आहेत ते अनेक भाषीय लोक खऱ्या खुऱ्या अर्थानं भाऊ भाऊ म्हणून एका घरामध्ये आपण एक नोव्हेंबर नांदायला लागलो आहोत याची गोष्ट आपल्याला विसरताना येणार. हे एक भाषिक राज्याचं आपण मागणीचं जे काही एक पर्व उभं केलं त्यामध्ये एक गोष्ट तर पुरी झाली आपल्याला मान्य करावी लागेल, पण एक भाषिक राज्याच्या पाठीमागची जी भावना होती त्याला काही एक ऐतिहासिक कारण होती की एक भाषीय बोलणाऱ्या मंडळींचा कारभार राज्यकारभार हा वेगवेगळ्या घटकामध्ये इतिहासाच्या काळामध्ये सारखा विसरलेला होता विस्कटलेला होता. अनेक वेळा इतिहासातलं नाव घेतलं जातं. मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की 1 नोव्हेंबरला सबंध मराठी बोलणारे लोक एका राज्यामध्ये आले आहेत तसे यापूर्वी इतिहासात केव्हाही आलेले नव्हते याची किती लोकांना आपल्याला जाणीव आहे. ज्या 17व्या शतकातल्या इतिहासाचा आपण अभिमान रास्तपणानं बाळगतो त्या काळातही सगळे मराठी बोलणारे लोक एकत्र नव्हते हे मी आपल्याला नम्रपणे लक्षात आणून देऊ इच्छितो. हा इतिहास ज्या मराठी बायबोलीचं आपण वर्णन करतो ती मराठी पायबोली जिथं सुरुवातीला नांदली तो मराठवाड्याचा अमलोक तुमच्या माझ्यापासून शतकानुशतकं दूर होता. एकनाथ जिथं वाढले, ज्ञानेश्वर जिथं सुरुवातीला लहानपणी वाढले, मानभावी संतांच्या रूपानं मराठी भाषा जिथं पहिल्या प्रथम गोदातीरी बोलली चालली रांगली, जोगायची अंबा आपल्यातल्या कितीतरी लोकांचं एक मोठं मानाचं ठिकाण आपण मानतो. तुळजापूरची भवानी कुलस्वामिनी म्हणून तुमच्या आमच्यापैकी किती घराण्यांनी स्वीकारलेली आहे. अजंठ्याची देणी म्हणजे मराठी संस्कृतीवरचं एक मोठं देणं आपण जर मानणार असलो तर एलोऱ्याच्या केव्ज एलोऱ्याची त्या ठिकाणची ती शिल्पकृती ही जर आमच्या देशातलं एक अत्यंत सुंदर कलाकृतीचं एक देणं म्हणून आपण जर मानणार असलो तर या सगळ्या गोष्टींना मराठी मुलुखातले लोक शतकानुशतक अंतरले होते. हे सगळे लोक तुम्ही आम्ही आता कृष्णा काठावरचा भीमा काठावरचा कोयना काठावरचा आणखीन कुठल्या कुठल्या काठावरचा सगळा मराठी माणूस आज एका राज्याखाली आलेला आहे ही गोष्ट तुम्हाला आनंदानं स्वीकारली. आणि जी मुंबई आम्ही आमचं हृदय समजत होतो, जी मुंबई आम्ही आमची आई मानत होतो, जी मुंबई म्हणजे आम्ही आमची मुंत मान समजत होतो, ती मुंबई ही तुमच्या आमच्या वाटतं कोणी हिरावून नेलेली नाही, ती तुमची माझी तितकीच मुंबई राहिलेली आहे. ही गोष्ट आता आपल्याला काही विसरता येणार नाही, पण एक जास्त गोष्ट घडलेली आहे. हे सगळे मराठी बोलणारे लोक, ह्या सगळ्या मराठी बोलणाऱ्यांचा संसार आणखीन दुसऱ्या भावांच्या संसाराशी जोडलेला आहे. पण मी असं आपल्याला विचारू इच्छितो की तुम्ही आम्ही ते आणि आम्ही तर भाऊ भाऊ आहोत. कच्छमध्ये बोलणारा, काठमांडूमध्ये राहणारा, कारण जर सोमनाथची सेवा करणारा, सोमनाथचं मंदिर उभं राहिलं पाहणारा काठियावाडी मनुष्य जर तितकाच जर माझा भाऊ असं जर आम्ही जर मानत असलो, तर असं कुठलं नवीन शास्त्र निघालं की भावाभावानी वेगळ्याच घरात राहिलं पाहिजे ना? हे मी नवीन व्याख्या ऐकतोय. राहिले भांडून तर चांगली गोष्ट आहे, त्याला काही उपाय नाही, पण भावाभावानी वेगळ्याच घरात राहिलं पाहिजे हे नीतीशास्त्रांना हिंदुस्थानमध्ये नवीन आहे असं माझं मत. भावाभावानी एका घरात राहिलं तर अधिक चांगला असा तुमचा माझा अनुभव आहे. आणि भाऊभाऊ वेगळे राहण्याला चालले होते, पण मुंबईच्या आईन त्यांना एकत्र आणलं असा माझा अनुभव आहे. जुनी कथा सांगतात, मी सभात अलीकडे सांगतो की भाऊ भाऊ भांडून वेगळे राहायला लागले होते. जमिनीची वाटणी केली, घराची वाटणी केली, जनावरांची वाटणी केली. एक गाय आणि एक वासरू होत. वाटणी करायचा प्रश्न निर्माण झाला. भावाभावानी सांगितलं की नाही, दोन डोकी आहेत, दोन जनावर आहेत, वासरू आणि कालवड आणि गाय असली तरी काय झालं? माय आणि लेकरू असलं तरी काय झालं? त्याची वाटणी झाली पाहिजे. गाय एकाला आणि कालवड एकाला भावाभावानी कायद्या कायद्यानं वाटणी करून घेतली. आणि वाटणी झाल्यानंतर शेवटी जुनी कथा आहे आपल्याकडे, शेवटी जेव्हा ते दोन भाऊ झालेली वाटणी चांगली वाटणी झाली, तेव्हा वाटणी पत्रावरती सह्या करण्याकरता वकिलाकडे किंवा कोर्टाकडे जाण्यापेक्षा त्यांनी ठरवलं की आपल्या आई पुढे जाऊन सह्या कराव्यात. म्हणून आई पुढे जाऊन दोघांनी कागदपत्र मांडले आणि सांगितलं की आई, आता आम्ही आमच्या वाटण्या पुऱ्या केल्या, तुझे आशीर्वाद पाहिजे आहेत. आईने विचारलं, काय वाटण्या बरोबर केल्यात? जमिनी बरोबर वाटल्यात? हा वाटल्या. घरं वाटली, जनावरं वाटली, देणं घेणं कर्ज पाणी सगळं बरोबर वाटलं म्हणे. झालं का तुमचं समाधान? हो म्हणे, बरोबर समाधान झालं. आणि तिने विचारलं, काय रे सगळ्यांची वाटणी केली आणि माझ्या वाटणीचं काय केलं? जमिनी कापल्यात, घरं कापली, जनावरं कापली, आई घेणं कापू नये एकदा म्हणजे तुमच्या मनाचं समाधान होईल. आईला कापण्याचा विचार जेव्हा निर्माण झाला, तेव्हा प्रेमाच्या हायकोर्टानं निकाल दिला की दोघा भावाभावानी वेगळं राहता कामा नये, दोघा भावानी एकत्र राहिलं पाहिजे. मुंबईबाबत तुमचं आमचं असून झालं की महाराष्ट्राचा वेगळा संसार, गुजरातचा वेगळा संसार मांडण्याकरता आम्ही चाललो होतो, पण मुंबईवरती तुमचं आमचं सगळ्यांचं खरं प्रेम होतं. आम्ही सांगितलं की नाही, मुंबईच्या सावलीमध्ये दोन्ही मराठी आणि दोन्ही गुजराती भावाभावांचा एकत्र संसार करून त्या नव्या राज्याचा संसार तुम्ही आम्ही मांडलेला आहे. हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये फार नवीन गोष्ट घडली असं माझं म्हणणं आहे. जुन्या गोष्टी विसरून दिलं पाहिजे ते जर तुम्ही आम्ही समजू शकलो नाही, मी काय सांगितलं ते आपण, नाहीतर इतिहासानं तुमच्या आमच्यावरती ही नवीन टाकलेली जबाबदारी आपण जर पार पाडू शकलो नाही, तर मला असं वाटतं की कदाचित दुर्दैवाचा फेरा पुन्हा येणार आहे या देशात असं वाटायला. काही लोक असं म्हणतात की मग काय हे मुंबईच्या आणि गुजरात यांच्याच वाटायला का? मग कानडी लोकांचं वेगळं राज्य का? तेलुगू लोकांचं वेगळं राज्य का? मल्याळी लोकांचं वेगळं राज्य का? त्यांच्यात का नाही याची करत? हा, एकदम सगळी पावलं एकदम चालता येत नाही. पहिलं पाऊल कदाचित गुजरात आणि महाराष्ट्र मंडळींना टाकण्यात जर भाग्य असलं तर त्यात महाराष्ट्र आणि गुजरातचा मोठेपणा आपण मानलं पाहिजे आणि मला अभिमान वाटतो. कारण हे एक राष्ट्रत्वाचं तत्व शिकवण्याचं महत्कार्य गांधींच्या आणि टिळकांच्या रूपाने गुजरातला आणि महाराष्ट्राला या देशाने पहिल्यापासून करावं लागलेलं आहे. तर गांधी आणि टिळक गुजरात आणि महाराष्ट्र जर आमचे मानतो, तर गांधी टिळकांचा ज्यांनी वारसा घेतलेला आहे त्यांना या देशाच्या इतिहासात एक नवीन प्रकरण लिहिण्याची संधी जर त्या दोघांचं राज्य एकत्र करून जर करता येत असलं तर ते करण्याचं आव्हान त्यांनी मनस्फूर्त स्वीकारलं पाहिजेलं आहे, मनस्वीपणानं स्वीकारलं पाहिजेलं आहे, प्रामाणिकपणानं स्वीकारलं पाहिजेलं आहे आणि ते पुरं करून दाखवलं पाहिजे. भाषिक राज्याच्या पाठीमागची काय कल्पना आहे? की भाषिक राज्यामध्ये त्या त्या जनतेच्या उपयोगासाठी चालणारा राज्यकारभार त्याच्या भाषेत चालावा. भाषेमुळं निर्माण होणारी एक ही एक संस्कृती आहे, तिची वाढ व्हावी, भाषेची काही वाढ व्हावी, भाषेच्या अवतीभोवती रांगणाऱ्या ज्या ललित कला आहेत त्यांची वाढ व्हावी, हा खरं म्हणजे भाषिक राज्याच्या मागणीच्या पाठीमागचा विचार आहे. आणि हा विचार हे नवराज्य स्वीकारल्यामुळे आपण टाकून दिलेला नाही, कारण याही राज्यामध्ये त्याच्या जनतेच्या फायद्यासाठी सोयीसाठी म्हणून त्याच्या विभागातला कारभार त्याच्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये चालेल, मराठी भाषेचा पुरस्कार होईल, मराठी भाषेची प्रगती होईल, मराठी भाषेच्या अवतीभोवती असलेला इतिहास वाढेल, मराठी भाषेतून चालणाऱ्या ललित कला वाढतील. तशीच गोष्ट गुजरातीची. गुजराती प्रदेशामध्ये जनतेच्या माहितीसाठी तिथला कारभार त्याच मातृभाषेमध्ये त्यांच्या चालेल, गुजराती कलांची वाढ होईल, गुजराती भाषेची वाढ होईल, गुजराती संस्कृतीची वाढ होईल. पण या दोन्ही संस्कृतींची वाढ होत असताना सुद्धा ह्या दोन संस्कृतींनी बहिणी बहिणी म्हणजे हातात हात घालून भारताची म्हणून ही संस्कृती वाढवण्याचा जो प्रयत्न आहे तोही जर केला तर त्यामध्ये राष्ट्राचं काय नुकसान होणार आहे. आणि ह्या आमच्या मागण्या होत्या असं आम्ही जरी मानलं तरी ह्या मागण्यांचा खेळ आम्ही आता किती दिवस चालवणार आहोत असा माझा नम्र सवाल आहे. या देशाच्या सगळ्या विचारवंतांना, विरोधी पक्षाचं काम करणाऱ्या माझ्या मित्रांना माझा नम्र सवाल आहे. सवाल शब्द जर त्यांना आवडत नसेल तर तुम्ही पाठीमागे घेतो. माझी त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी या गोष्टीची पुन्हा एकदा विचार करावा. आपल्या मनात की निर्माण होणारे प्रश्न शेवटी संपावे त्याला काही मर्यादा लोकशाही राज्यांना घालून दिलेल्या आहेत आणि ती मर्यादा लोकसभेच्या निर्णयाच्या तिथं संपते. लोकसभेने निर्णय दिल्यानंतर तो जर आम्ही मानणार नसलो तर या देशामध्ये आम्ही शेवटचा निर्णय मानणार आहोत कोणाचा. आणि लोकसभेचा निर्णय मानण्याची प्रवृत्ती जर आम्ही जर या देशामध्ये वाढवली नाही तर देशभक्तीचं रूप आम्ही देशभक्तीचे शक्ती आणि देशभक्तीचं तेज कसं वाढवणार या देशामध्ये. कमिशनचा निकाल नाही मानणार बाजूला टाकला. देशातल्या नेत्यांनी सांगितला निकाल आम्ही नाही मानायचा नाही मानला. आता लोकसभेनं दिलेला निर्णय हाही जर आम्ही मानणार नसतो तर शेवटी निर्णय मानणार कोणाचा. आम्ही हा लोकसभेचा निर्णय खऱ्या खऱ्या अर्थानं मानला पाहिजे. आणि शेवटी मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो विचारायचा तो असा विचारायचा की शेवटी आम्ही हे लोकशाहीचं जे राज्य आणलं, लोकशाहीच्या राज्यातले हे छोटे छोटे जे घटक केले ते शेवटी कशासाठी केले. कुणीतरी 10-5 लोकांना मंत्री करण्याकरता आणि कुणीतरी एक मुख्यमंत्री व्हावा यांच्या शोभेसाठी का ही राज्य उभी केली आहे. नाही, हे लोकशाहीची जी राज्य आम्ही उभी केली आहे ही लोकशाहीची राज्य उभी करण्यातला आमचा खरा हेतू या देशामध्ये असा आहे की हजारो वर्ष या देशातल्या लोकांच्या जीवनामध्ये एक प्रकारची जी अगतिकता निर्माण झालेली आहे, एक प्रकारचा जो निस्तेजपणा निर्माण झालेला आहे, हा निस्तेजपणा घालवण्याकरता ही अगतिकता घालवण्याकरता त्यांच्या जीवनामध्ये एक नवी शक्ती निर्माण करण्याकरता सबंध समाजाचं जीवन एका नवीन पायावरती उभं करण्याकरता आम्ही लोकशाहीचं राज्य उभं केलं आहे त्या गोष्टीची आम्हाला वाढ विस्मृती झाली आहे. ही विस्मृती आम्हाला बाजूला काढून टाकली पाहिजे. कारण याच गोष्टीकरता कोणत्या रस्त्याने जावं याच गोष्टीकरता जर तुम्ही आम्ही जर भांडत राहिलो तर शेवटी ज्या गावाला जाऊन पोहोचायचं आहे ते गाव बाजूला राहील. काही लोकांची आग्रहाची पद्धती सांगतात की आप आधी चलो आप आगे चलो आप आगे चलो म्हणून शेवटी गाडी निघून गेली असं सांगतात स्टेशनावरती. मोठेपणानं तुम्ही आधीच चला तुम्ही आधीच चला गाडीमध्ये असा एकमेकाच्या आग्रह करण्यामध्ये हे शिष्टाचार पुरा करण्याच्या उद्योगात सापडलं असताना गाडीने शीट दिली आणि गाडी स्टेशनला निघून गेली आणि मग दोघांच्या लक्षात आलं की तोही आधी गेला नाही हाही आधी गेला नाही पाठीमा गेलेला. तशी गोष्ट या देशामध्ये होण्याची शक्यता आहे की राज्यांचा आकार कसा असावा, राज्यांचं क्षेत्र केवढं असावं, राज्याचा कारभार कोणत्या भाषेत चालावा या वादासाठी जर तुम्ही आम्ही एकमेकांची डोकी जर फोडून टाकली तर शेवटी या देशामध्ये डोकी शिल्लक राहणार नाही ज्याचा तरी विचार कोणी केला आहे. काही काळाकरता मी राग सहन केला कारण मी सांगितलं की माझी भारताची निष्ठा पहिली आहे. मी नाही तो वाद पुन्हा उकळून काढू इच्छित नाही, मला त्या गोष्टीत परत करायचं नाही. पण ती खरी माझी प्रामाणिक भावना होती. अहो एकदा माणसानं जर एका गोष्टीला शिर वाहिला तर तो पुन्हा आपलं शिर आणखी दुसऱ्या गोष्टीला वाहणार कुठलं. भारताच्या निष्ठेला जर मी माझं एकदा शिर वाहिलंय तर दुसऱ्या निष्ठांना वाहण्याकरता माझ्याकडे शिर राहत नाही. कारण मी मानव प्राणी, मी काय रावणासारखा 10 शिराचा माणूस नाहीये. की एक दिले भारताला एक दिले महाराष्ट्राला एक दिले समाजवादाला एक दिले तिसऱ्या गोष्टीला अशी वेगळी वेगळी शिरा अर्पण करण्याकरता नाही. आपला जो माणसाचा एक शिर आहे आणि ते आपण एका ध्येयाला आणि एका दृष्टीला आपण देऊ शकतो आणि ते एकदा देऊ शकतो. ही भावना ही दृष्टी ही शक्ती या देशामध्ये वाढवण्याची जरुरी आहे. कारण आज आपण अशा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये या देशामध्ये आहोत. एवढे सामाजिक एवढे आर्थिक महत्वाचे बदल होऊन राहिले आहेत की या महत्वाच्या आर्थिक आणि सामाजिक बदलाच्या काळामध्ये आम्ही जाणीवीने जर ते निर्माण होते ते स्वीकारायची तयारी दाखवली नाही आणि त्याचा योग्य वापर करण्याचा जर प्रयत्न या देशामध्ये केला नाही तर मला आपल्याला सांगायचं आहे की मला एका सभेत सांगताना सांगितलं की एवढे पुरोगामी विचारांचे प्रवाह जोरानं तुमच्या माझ्यावर येत आहेत की ते पुरोगामी येणारे विचार जर तुम्ही जर तुम्ही आम्ही नम्र भावनेने मनाच्या पूर्ण तयारीने जर स्वीकारले नाहीत तर प्रवाह तुमची वाट पाहत थांबणार नाही. नदीचा प्रवाह जेव्हा सुरुवातीला सुरू झाला तेव्हा जेव्हा तर काही शक्ती जेव्हा वाढत गेली तेव्हा जर त्याच्या समोर जर आर एखादा डोंगर आला तर विचार करून त्यानं वळसा देणं शक्य असलं त्याला वळसा देऊन पुढे गेला. पण जिथे शक्य झालं नाही तिथं त्या नदीच्या प्रवाहाने खडक खुडून पुढे आपली प्रगती चालू केलेली आहे असं आपण आपल्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. कधी तो संतपणानं वाळूमध्ये चालताना दिसतो कधी एखाद्या खडकावरून लांब धबधब्यासारखी उडी घेताना दिसतो कधी डोंगर फोडून पुढे जाताना दिसतो कधी डोंगरांना वळसा घालून जाताना दिसतो. याचं कारण तीच गोष्ट आजच्या विचार प्रवाहांची आहे की तुमचं आमचं जीवन सुधारण्याकरता या देशामधलं दारिद्र्य या देशामधलं अज्ञान दूर करण्याची एवढी जबरदस्त शक्ती या देशामध्ये निर्माण होऊन राहिलेली आहे की मराठी भाषेचं राज्य की गुजराती भाषेचं राज्य असला वेगळा विचार घेऊन जर आम्ही नाचत सारखी हिंडत राहिलो तर तो येणारा विचार तुमच्या भाषांचे विचार आणि तुमचे छोटे छोटे विचार यांना बाजूला टाकून पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. त्याची जाणीव या समाजामध्ये तुम्ही आम्ही करून घेतली पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रसभेनं लोकसभेनं जो दिलेला निकाल आहे तो निकाल स्वीकारून आज या शतकातली जी तुमची माझी जी सगळ्यातली मोठी जबाबदारी आहे ते म्हणजे या देशामध्ये खऱ्या खुऱ्या अर्थांचं गरिबांचं राज्य उभं करण्याचं काम आहे. ते गरिबांचं राज्य एका क्षणामध्ये उभं राहणार नाहीये. ते गरिबांचं राज्य कुणीतरी असं चित्रामध्ये दाखवावं असं कुठं तुम्हाला दाखवणार नाहीये. ते गरिबांचं राज्य ते समानतेचं राज्य ते नीतीचं राज्य ते न्यायाचं राज्य तुम्हाला मला या देशातल्या प्रत्येक माणसाला स्वतःच देखील थोडं चांगलं असेल ते देऊन निर्माण करावं लागणार आहे. त्याच्यासाठी क्षणाक्षणानं आणि त्याच्यासाठी कणाकणानं तुम्हा मला सर्वांना राबावं लागणार आहे. त्याच्यासाठी काही जाणीवेनं प्रयत्न करावा लागणार आहे. हा प्रयत्न जर तुम्ही आम्ही केलं नाही तर ते येणारं राज्य तुमच्या माझ्या प्रयत्नानं येणार नाही. मी अनेक वेळा तो सांगितलेला दृष्टांत आहे. शेतकरी ज्या पद्धतीनं आपली शेती निर्माण करतो त्याच पद्धतीनं तुमचं आमचं राज्य तुम्हाला निर्माण करावं लागणार आहे. तो जातो आणि छोटस बी लावतो जमिनीच्या पोटामध्ये घालतो मग कुठे ऊन वारा पाऊस यांची मदत घेत त्या एका बीजाला अंकुर फुटतो आणि हळूहळू त्याचं रोप वाढत जातं. सूर्याचं ऊन प्रकाश तुमची माझे श्रम मेहनत यांची मदत घेत घेत ते रोपटं मोठं होतं आणि मग ते फुलतं फलतं आणि मग तुमच्या माझ्या मनामध्ये तुमच्या माझ्या हातामध्ये तुमच्या माझ्या घरामध्ये धान्याच्या कणगीच्या कणगी राशीच्या राशी ओतल्या जातात. एका एका बीजातून एवढं मोठं सोन्यासारखं धान्याचं कणीस करण्याकरता तो शेतकरी जसा क्षणाक्षणाला राबत असतो खटपट करत असतो त्या पद्धतीनं जर या देशातलं नवराज्य वाढवण्याकरता पवित्र मनानं नवीन निर्माण करण्याच्या सृजनतेच्या पवित्र भावनेनं जर आम्ही प्रयत्न केला नाही तर मात्र कदाचित नवीन विध्वंसनाची शक्ती या देशामध्ये निर्माण होईल आणि तुमचं माझं स्वप्न आणि तुम्ही आम्ही या सगळ्यांना ओढून तो निघून घेऊन जाईल ही धोक्याची सूचना मला तुम्हाला सगळ्यांना दिली पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की हे जे नवीन राज्य गुजराती आणि महाराष्ट्रीय यांचा दोन धक्क्या भावांचा दोन जुळ्या भावांचा मला फार तर जो गांधी श्रीकांतच्या वारशानं उभं राहिलेला असा जो दोन संस्कृतींचा हा जो संगम ह्या नवीन राज्यामध्ये आपण उभा करतो ते राज्य यशस्वी करण्याकरता मला मदत करा असं नाही मी म्हणत पण मी नाममात्र दिले आहे. आज असेल उद्या नसेल
परंतु शेवटी व्यक्ती तिथं कोण आहे आणि कोण नाही याचा विचार न करताना, शेवटी निर्माण झालेलं जे नवीन राज्य ते तुमचं माझं कल्याण करता निर्माण झालेलं नवीन राज्य आहे, ते राज्य पुरं करायचा प्रयत्न करण्याची एक दृढ गाठ आपण आपल्या मनाशी बांधल्याशिवाय मात्र यातून तुमची माझी सगळ्यांची सुटका होणार. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे, कुणी कोणत्याही जातीचे असा, धर्माचे असा, कुणी कोणत्याही पक्षाचे असा, आपलं राज्य निर्माण करण्याकरता कुठल्या पक्षानं प्रयत्न केला माझा त्या संबंधाला दावा नाही. की नवीन मुंबई राज्यामध्ये समाजवादी पक्षाचं राज्य व्हावं का कम्युनिस्ट पक्षाचं राज्य व्हावं का आणखीन कुठल्या पक्षाचं राज्य व्हावं याच्यासाठी जर त्यांचा काँग्रेस झाल्याची दावा असेल माझी त्यासाठी तक्रार नाही. तो करण्याचा त्यांचा हक्क आहे, तो त्यांनी जरूर करावा. परंतु हे राज्यच म्हणून टाकलं पाहिजे नाही हा जो विचार ते घेऊन डोक्यात घेत आहेत, तुम्हाला नम्रपणानं सुचवायचं आहे की तो देशाच्या हिताचा तर नाही पण शहाणपणाचा सुद्धा नाही आहे. कारण मी आपल्याला सांगू इच्छितो की ते राज्य तो विचार जर बदलायचा असेल तर निव्वळ तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या मनाची विचारणं तो बदलता येणार नाही. शेवटी तो राज्याचा विचार जर बदलायचा असेल तर अखिल भारताचं मन तुम्हाला मला वळवावं लागणार आहे. परंतु ती गोष्ट आज शक्य दिसत नाही, कारण ती अखिल भारतानं विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे की या दोन भाषिक लोकांना एकत्र ठेवायचं आहे. त्यांचा कारण त्या देशामध्ये एक नवीन विचार एका असा कार्य प्रवाहित करायचा आहे आणि तो करण्याचा प्रयोग एक महान प्रयोग मुंबई राज्याच्या निमित्तानं सुरू झाला आहे. मी विरोधी पक्षाच्या मंडळींना विनंती करेन सोडून द्या आता ते विषय. तुमचे राग समजले आम्ही ते स्वीकारले, राग मनामध्ये काहीही राग न ठेवताना आम्ही ते स्वीकारले. तुमच्या द्वेषाच्या भावना, द्वेषाच्या भावना, रागाच्या भावना सगळ्या आम्हाला मान्य झाल्या आहेत, मंजूर झाल्या आहेत, आम्हाला समजल्या आहेत. तर आता सोडून द्या की रागाचे क्षण माणसाचे ज्यास असत नाही. माणसाचं जीवन रागाने नाही भरलेलं, माणसाचं जीवन नाही द्वेषानं भरलेलं. मनुष्य फार रागीट रागीट आहे असं जरी म्हटलं आपण, अगदी फार मोठ्यातला मोठा रागीट मनुष्य जर तुम्ही डोळ्यापुढे आणला आणि त्याच्या आयुष्याचं जर टाइम टेबल मांडलं तर तो किती वेळ रागात असतो जर विचार जर केला तर कदाचित 10-5 क्षण, अर्धा तास जास्तीत जास्त. शेवटी तो कुठेतरी थंड होतो आणि मग त्याला समजतं की नाही आपण रागावलं होतं ते चुकलं. तर समजा काही समाज रागावला तर किती वेळ त्यांना रागवायचं याचा त्याने विचार केला पाहिजे. सारखाच मनुष्य रागात झाला की तो अबनॉर्मल बनतो, म्हणजे अस्वाभाविक आहे. पण सारखा म्हणे रात्रंदिवस मनुष्य झोपेत रागात आहे, जेवतोय रागामध्ये, चालतोय रागामध्ये, बोलतोय रागामध्ये, असा झाला म्हणजे तो साधा माणूस राहत नाही तर वेड्या ते स्वतःला माणूस होत होतो. तिला सारखं रागात राहण्याचं तर सोडून द्या. आपण भाऊभाऊ आहोत, राज्य आमच्या हातात आहे, नको आहे आपल्या हातात आपण घ्या. काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री नको आहे, बदलण्याचं सामर्थ्य आपल्या हातात आहे, लोकांना जाऊन पटवा. नवं घर आम्ही बांधलंय त्यामध्ये आम्ही राहण्यास तुम्हाला वाटतं? बाजूला जायची आमची तयारी आहे, तुम्ही येऊन तुमची राहा. त्या राज्यामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या हातानं संसार सुरू करा, पण कृपा करा आणि बांधलेल्या नव संसाराचा बांधलेलं घर जाळण्याचा मोडण्याचा प्रयत्न करू नका अशी माझी नम्र विनंती. भाऊ म्हणून थोरला भाऊ म्हणून, थोरला म्हणजे काँग्रेसवाला पक्ष मोठा म्हणून थोरला भाऊ, एवढा अर्थ मी बोलतो. मी आणखीन दुसरं काय सांगू या मंडळींना, आणखी दुसरी कोणती विनंती करू? आम्ही तरी गोष्ट ठरवली आहे, आम्ही हा प्रश्न शेवटचा निर्णय म्हणून मानलेला, निदान मी तर माझ्या मनाने मानले की आता पुन्हा भाषिक राज्याच्या प्रश्नावरच्या चळवळी बंद झाल्या आहेत, संपल्या आहेत असं मी माझ्या मनानं समजून टाकले. की पुन्हा पुन्हा हे प्रश्न या देशाच्या इतिहासामध्ये निर्माण करून देशावरती संकट आणायचा काळ संपलेला आहे. हा निर्णय शेवटचा निर्णय म्हणून स्वीकारून नवीन समाज निर्माण करण्याचं जे एक मोठं महान कार्य तुमच्या माझ्यावरती पडून ठेवलेलं आहे तिकडे मी कृपापण आपलं लक्ष भेटून देऊ इच्छितो. काही माणसांना इतिहास काळाची वारंवार आठवण होत असते, मलाही इतिहासाचा अभिमान आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचा मला अभिमान जरूर आहे. महाराष्ट्राच्या इतिहासानं निर्माण केलेल्या गौरवमान पुरुषांच्या पुढं विनयानं मान नम्र करताना मला अभिमान वाटतो. पण त्याचबरोबर मी हे कधीही खरं मानलेलं नाही की त्या इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती होणार आहे. हिस्ट्री रिपीट इट्सेल्फ. कुणी म्हटलंय मला माहिती नाही, पण ज्यानं म्हटलंय त्यानं काही खरं सत्य सांगितलंय, ज्याला पूर्ण सत्य सांगितलं असं मी मानत नाही. इतिहासाची पुनरावृत्ती होते हे खरं नाही. इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही हे अबाधित तत्व आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते हे जर खरं मानायचं असेल तर माकडाचा झालेला मानव पुन्हा माकड झाला पाहिजे हे मानावं लागणार आहे. स्वतंत्र परतंत्र हिंदुस्थानचा झालेला स्वतंत्र हिंदुस्थान पुन्हा परतंत्र व्हावं हे मानावं लागणार आहे. मी इतिहासाची पुनरावृत्ती होते हे मानत नाही, पण इतिहासाची पुनरावृत्ती होते यामध्ये माणसाच्या कर्तृत्वाचा अपमान आहे. मनुष्य कर्तृत्वानं पुढे 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 प्रगतीच्या मार्गावर चालत गेलेला आहे. आणि हिंदुस्थानचा जो नवा इतिहास निर्माण झालेला आहे, स्वतंत्र हिंदुस्थानचा जो नवीन तुम्ही आम्ही जो इतिहास निर्माण केलेला आहे, तो इतिहास कोणीही पाठीमागे घेऊन जाऊ शकणार नाही अशी माझी श्रद्धा आहे. आज निर्माण झालेला स्वतंत्र हिंदुस्थान मी पूर्वी सांगितलं होतं सांगलीमध्ये, पुन्हा त्याची पुनरावृत्ती करतोय. त्या स्वतंत्र झालेला हिंदुस्थान हा एक दोन वर्षाकरता, एक दोन शतकाकरता झालेला नाही. जोपर्यंत या देशामधली लोकशाहीची शक्ती जिवंत आहे, म्हणजे जोपर्यंत हिंदुस्थानवरती चंद्र आणि सूर्य उगवतात आणि मावळतात, तोपर्यंत हे लोकशाहीचं सिंहासन अबाधित राहणार आहे असा माझा विश्वास. आणि हा जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही असं मानलं पाहिजे की इतिहास म्हणजे जे काल घडलं ते नव्हे, काल घडलं तोही एक इतिहास आहे, ही गोष्ट खरी आहे. पण आता जे घडतंय तोही इतिहास आहे, आणि उद्या जे घडणार आहे तोही इतिहास आहे. आणि आता घडवण्यामध्ये तुम्ही आम्ही माणसं, आणि उद्या ती घडवणाऱ्यामध्ये तुम्ही आम्ही माणसं राहणार आहोत. पुरुषाच्या हातामध्ये कर्तृत्व आहे, ते कर्तृत्व तुम्हाला केलं पाहिजे. हा इतिहासाकडे पाहिलं पाहिजे आहे, प्रसंगोपात स्फूर्ती करता पाहिलं पाहिजे आहे, प्रसंगोपात चुका दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे आहे याची मला जाणीव आहे. आणि म्हणून इतिहासातली गोष्ट अशी झाली पाहिजे आहे असं कृपापासून समजू नका. आज जो इतिहास घडतोय तो तुमचे माझी मान उंच करण्याच्या नावा इतिहास आपण घडवतोय. ही स्वाभिमानाची, ही पुरुषार्थाची भावना आपली जिवंत ठेवा आणि आपण आपलं पुढचं पाऊल चालू करूया. आम्ही अशी एक भावना निर्माण केली आहे की महाराष्ट्रीयांना कुणी विचारत नाही, महाराष्ट्रीय मागासले आहेत, महाराष्ट्रीयांना आपण ती लुबाडून चाललेला आहे. ही जी न्यूनगंडाची भावना आहे ती कृपा करून महाराष्ट्राच्या मनात आपण काढून टाकली पाहिजे. महाराष्ट्रावरती कुणी अन्याय करू शकणार नाही आणि महाराष्ट्र कुणावरती अन्याय करणार नाही. गुजरात कुणावरती अन्याय करणार नाही आणि गुजरातवरती कुणी अन्याय करू शकणार नाही. किंबहुना या देशातल्या कुठल्याही माणसावरती कुणी अन्याय करणार नाही आणि तो मनुष्य दुसऱ्या कुणावरती अन्याय करणार नाही. ही नव्या नीती धराजे तुम्हाला मला या देशामध्ये निर्माण केलं पाहिजे. कशासाठी आम्ही न्यूनगंड उभे करतो? हे न्यूनगंड निर्माण करण्याचं राजकारण हे पूर्वी ब्रिटिश ज्या पद्धतीनं डिवाइड अँड रूल, फोडा आणि झोडा या तऱ्हेची जी ब्रिटिशांची नीती होती तशा तऱ्हेची नवी फोडा आणि झोडाची नीती आहे की एखाद्या समाजाच्या मनामध्ये भावना निर्माण करायची की नाही पहा तुमच्यावरती अन्याय चाललाय. तुम्हाला कोणी विचार त्याचा खरा अर्थ असा की आपलं विसावं शतक सुरू झालं आणि भावनांचा जन्म झाला. गेल्या शतकातल्या या 67 वर्षामध्ये ज्या आनंद उलाढाली झाल्यात आपल्या हिंदुस्थानमध्ये झाल्यात, महाराष्ट्रामध्ये झाल्यात, हिंदुस्थानच्या बाहेर झाल्यात, ज्या अनेक गोष्टीचा सगळ्यांचा परिणाम आपण आपल्या देशावर होतो. आणि अशी समाजाच्या क्षेत्रात काम करणारी जी माणसं असतात जीवन म्हणजे या सगळ्या चाललेल्या संघर्षाचे पुतळा बनतो. कोणत्या महत्वाच्या चळवळी गेल्या 67 वर्षामध्ये झाल्या हिंदुस्थानमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, त्याचा जर आपण आढावा घेतला तर कल्पना करता येईल की या माणसाचं आयुष्य यशस्वी झालं गेलं जात. फार कठीण आहे सांगणं की एखाद्या माणसाचं आयुष्य यशस्वी झालं की न झालं तर माणसापुरतं बोलायचं झालं तर त्याची कसोटी काय लावायची थोडं सांगायला कठीण काम आहे. पुष्कळ माणसं 60-70 वर्षाची झाली यातच आयुष्यात यश मिळालं असं समजतं.
काहींना संपत्ती मिळते, काहींना अधिकार मिळतो, आणि काहींना काहीच मिळत नाही, म्हणून ते अयशस्वी झाल्यासारखं वाटतात. परंतु खऱ्या कर्तृत्ववान माणसाच्या आयुष्याचं यश जर मोजायचं असलं तर त्याच्या ऐन उमेदीच्या कर्तव्यदारीच्या काळामध्ये प्रगतीच्या दिशेला घेऊन जाणाऱ्या ज्या ज्या गोष्टी घडल्या, जे जे विचार निर्माण झाले, ज्या ज्या चळवळी उभ्या राहिल्या, जे जे प्रयत्न झाले, त्या सगळ्या प्रयत्नांचं, आंदोलनांचं, संघर्षांचं, प्रेरणांचं, भावनांचं प्रतिबिंब त्या माणसाच्या जीवनात पडलंय की नाही ही त्याची खरी कसोटी असं मी मानतो. आणि त्या कसोटीत जर माणसाच्या आयुष्याची मोलमापणी करायचं ठरवलं तर आपल्याला कबूल केलं पाहिजे की भावराव एका अर्थानं यशस्वी. माणसाच्या जीवनामध्ये शेवटी कुठल्या तरी महत्वाच्या अशा प्रेरणा आपल्याला भेटत असतात. पुढे चांगली कर्तव्यगार माणसं असतात, त्यांना कुठला तरी विचार असा, कुठल्या तरी ध्येय असा, कशात तरी एक प्रकारचा नाद असतो, छंद असतो. नाद आणि छंद असतो तसं काही वाईट पाहण्याचं काही कारण नाहीये. आपण लौकिक असताना जरा नाद आणि छंद म्हणून सोडून द्या, पण नादाशिवाय आणि छंदाशिवाय माणसाचं जीवन चालत नाही. मी आधी ते प्रसिद्ध झालेल्या बर्टन रसेल म्हणून फार प्रख्यात तत्वज्ञानी आहेत इंग्लंडमधले, त्यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलंय, जवळ ते 95 वर्षाचे आहेत. अतिशय थोर तत्वज्ञ, अत्यंत थोर ग्रंथकार, शांततावादी असा एक थोर विचारवंत आहे. त्यांना आपला ग्रंथ लिहिला आहे जीवनाचा, दोन भाग प्रसिद्ध झाले. त्या ग्रंथाची सुरुवातच त्यांनी केली आणि माझ्या कल्पने संबंध दोन ग्रंथ मी वाचले, पण त्याचा सगळा सारांश त्या ग्रंथाच्या पहिल्याच वाक्यात आहे. त्याने सांगितलं की माझ्या जीवनामध्ये मला माय लाईफ इज कंट्रोल्ड बाय 3 पॅशन. मी फक्त त्या शब्दाकरता साहेब असतो बोलतोय की अशा काही विचार होत्या, भावना होत्या, वासना होत्या, प्रेरणा होत्या, तुम्ही काही म्हणत आला कोणत्या पद्धतीने शब्दाचं भाषांतर करावं त्याच्या कल्पनेवरती आपलं सोडून देत. आणि त्या त्यांनी सहज प्रामाणिकपणे सांगितलं की एक प्रीतीचा अत्यंत मोह होता, ज्ञानाचा मोह होता, आणि दुःखीत असलेल्या मानवतेबद्दलच्या करुणेनं मन भरून गेलं. एका थोर माणसाच्या जीवनाचा, कारण या पहिल्या ज्या गोष्टी आहेत, प्रीतीचा मोह, प्रीतीचा समोह कुणाला असत नाही, मानवी समोह मनाला धरणार होत. तो ज्ञानाचा एक प्रकारचा त्यांनी पाठलाग केला, ज्ञानाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना तत्वज्ञानी बनवणारी, विचारवंत बनवणारी, शांततेकरता एक लढवई असा बनलेला तो माणूस, त्याला त्याच बाबतीमध्ये खेचून नेणारा असा जो दुखला दुसरा भाव असेल तर तो दुःखीत असणाऱ्या मानवतेबद्दलची जी करुणा आहे ती महत्वाची गोष्ट. दुःखीत मानवतेच्या करुणेनं बुद्धांना प्रेरणा झाली आणि मानवतेला एक महापुरुष मिळाला. दुःखितांच्या अपमानाच्या भावनेतनं करुणा निर्माण झाली गांधींना दक्षिण आफ्रिकेमध्ये, आणि दुनियेला सत्याग्रहाचा मार्ग मिळाला, हिंदुस्थानला राष्ट्रपिता मिळाला. गरिबाच्या घरात जन्म घेतल्यामुळं होणाऱ्या मानापमानांची आणि अन्यायांची खिडीक पोटामध्ये जुळू लागली आणि त्यातून जी करुणा निर्माण झाली त्यातनं डॉक्टर आंबेडकर निर्माण झालं. या प्रेरणा त्याच्याशिवाय मनुष्य असा पुढे जात नाही. त्याला काहीतरी काहीतरी काम करायला एक अशी प्रेरणा व्हायला पाहिजे, तशी प्रेरणा मिळत नाही. भाऊराव गायकवाडांचं आयुष्य जर पाहिलं तर तुम्ही या कसोटीचं पाहिजे तर आमच्या गेल्या 100 वर्षाचा इतिहास हिंदुस्थानचा जर पाहायचा झाला तर माझ्या कल्पनेनं दोन महत्वाच्या प्रेरणा काम करत होत्या हिंदुस्थानमध्ये. दोन म्हणा, तीन म्हणा. पहिली प्रेरणा हिंदुस्थानच्या जीवनामध्ये काम करत होती
की हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची स्वातंत्र्याच्या चळवळी संबंधाचा जो एक प्रकारचा ओढ होता जो एक अतिशय महत्वाची प्रेरणा गेल्या 100 वर्षामध्ये अनेकांच्या जीवनामध्ये तिने क्रांती केली, अनेकांना संकटामध्ये उडी घालण्याचा एक सामर्थ्य तिने दिलं. लक्षावधी माणसं आपापल्या परीनं आपापल्या ठिकठिकाणी काम करत राहिली, कोणी प्राणत्याग केले, कोणी हाल अपेष्टा सहन केल्या. असा एक सुंदर लोकांना ओढून नेणारा असा एक समर्थ काहीतरी एक प्रबळ असा काहीतरी एक प्रवाह खेचून नेत होता त्यांना, अशी एक शक्ती गेल्या 100 वर्षामध्ये हिंदुस्थानमध्ये काम करत होती. त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये होतो. दुसरा एक प्रवाह होता तर आपण पाहिला आणि तो मगाशी मी सांगितला तो की मानवतेच्या दुःखासंबंधाची जी करुणा तयार करत होती माणसांच्या मनामध्ये त्यातून सामाजिक न्यायाची एक प्रेरणा निर्माण झाली. त्यातून सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याची दुसरी एक लढाऊ प्रवृत्ती निर्माण झाली. बंगालमध्ये राममोहन रॉयनी काम सुरू केलं. पंजाबमध्ये आणि उत्तर भारतामध्ये आर्य समाजाच्या रूपानं दयानंद सरस्वतीने काम केलं. महाराष्ट्रामध्ये ज्योतिराव फुले लोकहितवादी आगरकर यांनी काम सुरू केलं. असे प्रत्येक प्रांतामध्ये या या प्रेरणांचा आवाज उठवणारी माणसं ठिकठिकाणी मिळाली. आणि आपण पाहतात की त्यांनी हा तेव्हाच्या काळामध्ये सामाजिक न्यायाचा सामाजिक प्रगतीचा जो विचार अतिशय समर्थपणानं दिला तो एक ती एक प्रेरणा हिंदुस्थानमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः ही एक अतिशय दुसरी महत्वाची प्रेरणा काम करत होती. आणि तिसरी प्रेरणा जी होती ती या दुसऱ्या प्रेरणेतनं निर्माण झालेला तिसरा भाग आहे आणि तो म्हणजे ज्ञानाच्या विज्ञानाच्या प्रसाराची. परंतु ह्या दुसऱ्यातून म्हणजे हा दुसरा जो सामाजिक न्यायासंबंधीचा किंवा सामाजिक अन्यायासंबंधीचा जो एक तिडकेचा जो भाव होता त्यातून निर्माण झालेली जी एक भावना होती, प्रेरणा होती, चळवळ होती, तिचा हा एक भाग आहे असं म्हणत चालेल. त्या दोन महत्वाच्या प्रेरणा किंवा दोन महत्वाची आंदोलनं हे दोन महत्वाचे प्रवाह आमच्या जीवनामध्ये आले. आमचे भाऊराव गायकवाड हे दुसऱ्या प्रेरणेतले आजचे आमचे वारसदार आहेत असं मी म्हणतो. आमच्या पिढीतले ते वारसदार आहेत असे. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी महात्मा फुलांना आपलं गुरु म्हणून मानलं, परंतु त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आणि बुद्धीचं वैभव एवढं मोठं होतं की त्याने तो आपला विचार अधिक विशाल अशा स्तरावरती मानला. आणि त्या दुःखातूनच त्यांचा जन्म झाला असल्यामुळं त्याला त्यांनी जी वाचा फोडली तितकी परिणामकारी वाचा फोडली आणि त्यांनी जी पावलं टाकली तितकी मूलगामी क्रांतिकारक स्वरूपाची होती. त्यातून त्यांनी एक नवा प्रकाश त्यांनी फक्त आपल्या अनुयायांना दिला असं नव्हे तर मी तर असं मानतो की त्यांनी तो विचार हिंदुस्थानच्या पुढे ठेवलेला आहे. पहिली गोष्ट मला कबूल केली पाहिजे की ज्या दोन प्रेरणांचा मी उल्लेख केला त्यातली पहिली प्रेरणा पुरी झाली. स्वातंत्र्याची चळवळ जी सुरू झाली ते स्वातंत्र्याची चळवळीचं काम पुरं झालं, लोण पोहोचलेलं आहे. पण दुसरी जी चळवळ सुरू झाली किंवा दुसरी जी एक समर्थ प्रेरणा सुरू झाली असं मी सांगितलं तिचं काम अजूनही पुरं झालं असं तुम्हाला मला म्हणता येणार. स्वातंत्र्यप्राप्तीचं काम झालं पण त्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या कामातून जर खरं त्या स्वातंत्र्यप्राप्तीचं लोण जर खरं पुरं व्हायचं असेल तर ही त्याचबरोबर सुरू झालेली दुसरी जी चळवळ आहे, दुसरी जी प्रेरणा आहे, ती दुसरी प्रेरणा संपूर्ण यशस्वी होईतोपर्यंत स्वातंत्र्याचंही काम पूर्ण झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि आज भाऊराव गायकवाडांच्या या वाढदिवसाच्या सत्कारानिमित्त आल्यानंतर जे मनामध्ये जे विचार असतात ते बोलले पाहिजेत. त्यांची वैयक्तिक स्तुती आम्ही किती करणार, आपण कविता गायन केलं, कोणी चरित्र लेखन केलं, आणखी कोणी भाषणाने गुरु गौन करतील. मला नाही वाटत की भावराने त्यांच्या काही मोठ्या आता गुणगौरवाची ऐकून घ्यायची मोठी किती हौस राहिलेली आहे. म्हणून 60 वर्षानंतर हळूहळू मनुष्य यातनं मुक्त व्हायला लागतो असं मानतं तर तो प्रश्न महत्वाचा नाही. पण शेवटी ही माणसं जी मोठी झाली की निव्वळ ते मोठे होऊन जन्म झाले नव्हते. काही माणसाचं मोठेपण जे असतं पुष्कळ वेळा विशेषतः आधुनिक काळातलं मोठेपण जे आहे ते मोठ्याच्या पोटी जन्माला आल्यानंतर मिळणारं मोठेपण आता ती जुनी इतिहासात जमा झालेली गोष्ट. मोठं काम समोर आल्यानंतर जो ज्याला घाबरत नाही त्या कामाशी पकड मारतो आणि फतेह होतो तो मोठा होता. असं मोठेपणाचं खरं काम यात आहे. मैदानावरती पलवान कुस्ती खेळायला जातो जुन्या काळामध्ये, तर हल्ली काय करतात मला माहिती नाही. जुन्या काळामध्ये मी लहानपणी होतो जेव्हा कुस्तीचा थोडाफार शोक होता तेव्हा मी पाहिलंय माझ्या लहानपणी आजोबाच्या गावी मोठं मैदान होतं तिथे सरत्या श्रावणाच्या सरत्या सोमवारी. आणि 5-50-100 गावातली अशी माणसं आलेली असतात आणि मग कोणतं एखादा फेटा किंवा कोणतं एखादा चांदीचं कड असं फिरवायचं. आमच्या आमच्या बलमाळा गावाने चांदीचं कड फिरवलं म्हटल्यानंतर जो कोणी असेल त्याने या कड्याला पकड मारावी. ते मारली म्हणजे त्याने कुस्ती केली की झाला तो संबंध पुढच्या पिढीमध्ये एक मोठा पहलवान तयार झाला. हे जसं एक लौकिक अर्थानं आहे तसं समाजामध्ये येणारे अनेक प्रश्न अनेक आव्हानं ती स्वीकारून त्या मोठ्या कामामध्ये ज्यांनी फतेह होण्याचा प्रयत्न केला ती माणसं मोठे होतात. भाऊराव गायकवाड हे या पिढीतले आहेत. त्यांचं शिक्षण तसं फारसं नाही. आपण विद्वान म्हणण्याकरता म्हणून लागणाऱ्या जेवढे शिक्षणाच्या ज्या पदव्या असतात त्यातली कुठली त्यांच्याकडे नाही. परंतु कुठल्याही विद्वानाने जाऊन त्यांच्याकडे शिकावं असं त्यांचा जो पुष्कळचा आजही असं आपला पाहिजे. आजही ते पार्लमेंटमध्ये बोलायला उभे राहिले म्हणजे शांतपणानं गंभीरपणानं गायकवाडांच्या नाशिकच्या इंग्रजीमध्ये जेव्हा ते बोलायला लागतात तेव्हा मी आपल्याला सांगू इच्छितो की तिथे बाहेर दिल्लीच्या फळावरती काम करणं इतकं सोपं नाही आहे. पण तू दादासाहेब गायकवाड 10-15 मिनिटं जेव्हा बोलतील तेव्हा मी असं पाहिलेलं आहे की सभागृहातली माणसं कान असा करून त्यांना काय सांगायचं ते ऐकत असतात. की गायकवाड बोलतात तेव्हा त्यांना काहीतरी महत्वाचं सांगायचं असेल. बाकी ज्या आरडाओरडा करणारी नेहमी सुद्धा जी माणसं असतात ती सुद्धा एक वेळ म्हणतात अरे थांबा ऐका काय म्हणतात. हे अनुभवानं कर्तृत्वानं शहाणपणानं हे घडलेली गोष्ट असते तशी घडलेली त्यांची आहे. आणि म्हणून मला सांगितलं म्हणजे की त्यांचं हे जे मोठेपण जे निर्माण झालं ते एका ह्या चळवळीत निर्माण झालं मोठं आहे. हे चळवळ म्हणजे ही आणि ज्याचा विचार हिंदुस्थानमध्ये आज केला पाहिजे रे अजून कित्येक वर्ष करावा लागेल आणि त्याच्याकरता लढा द्यावा लागेल असं काम. लढा म्हणजे आवडतो कुठेतरी हातामध्ये एखादा झेंडा घेऊन काळा पांढरा तांबडा काहीतरी घेऊन उभं राहायचं आपलं आंदोलन नाही म्हणत. हे विचारांचं आंदोलन हे विचारांची क्रांती करायचा काळ आहे. आणि जे सामाजिक न्यायाचं असं जे एक नवं जीवन बनवण्याचा जो प्रयत्न हिंदुस्थानमध्ये जो निर्माण झालेला आहे नवा विचार आग्रहपूर्वक मांडलेला आहे त्याचं काम सुरू झालेलं आहे. या मोठ्या मोठ्या माणसाने जन्माला येऊन त्याला धक्के देऊन आम्हाला जागे केलेलं आहे पण अजूनही संपूर्णपणे ते काम यशस्वी झालं असं मी म्हणणार नाही. प्रामाणिकपणे असं काही म्हणता येणार पण या माणसांनी आपापल्या जीवनामध्ये आपलं जीवन यशस्वी केलं पण आम्हा सगळ्या लोकांना धक्के मारून जागं केलं. महात्मा फुल्यांनी केलं, आगरकरांनी केलं, लोकबुद्धिवादींनी केलं, आंबेडकरनी केलं, गांधींनी केलं आणि त्यांच्याबरोबर राहून दादासाहेब गायकवाड सारख्या मंडळींनी केलं. आम्हाला हे काम पुरं करायला पाहिजे होतं. अजून काम पुरं झालेलं नाही. अजूनही आम्ही तुमची जात कोणती तुमचा धर्म कोणता म्हणजे चांगलं एखाद्या लेखाचं बक्षीस जर मिळालं तर त्याकरता लिहिताना ती जात अजून लिहावी लागते असं मी अलीकडे पाहिलंय. हे मी 1968 साली जेव्हा वाचतो तेव्हा दुःख होतं मला की आमच्या पारितोषिकाचा लेख आहे पण ते सांगताना त्यांना आपलं जात वय शिक्षण हे बाकीचं नाव शिक्षण वय दिलं तर हरकत नाहीये पण त्याला त्या ती जात लिहावी लागते अजूनही महाराष्ट्रामध्ये. तो मराठा आहे का ब्राह्मण आहे का सोनार आहे का माळी आहे काहीतरी लिहावं लागतं. मी सांगू इच्छितो आपल्याला हिंदुस्थान आपला स्वतंत्र झालेला भारत ज्याच्याबद्दल तुमचं माझं अत्यंत प्रेम आहे तो भारत म्हणजे काही निवड नकाशातला भारत नाही. तो भारत म्हणजे तुम्ही तुम्ही माणसं आहोत. तुमच्या माझ्या मनातली ताकदी ज्या निर्माण व्हायला पाहिजे तर ताकदी मी निर्माण करू शकलो नाही. त्याच्यामुळे भारत स्वतंत्र झाला मोठा आहे. कोणीतरी 4 माणसं निवडणुकाला उभा राहतात आमच्यासारखी माणसं काही मंत्री होतात हा तुरे मिळतात येतील जातील निघून जातील काही कोणी राहत नाहीये. परंतु हिंदुस्थानचा इतिहास पुढे गेला असं काही प्रामाणिकपणे म्हणता येणार नाही. त्यामुळे हिंदुस्थाननं एक गोष्ट केलेली आहे आपल्या देशाने सगळ्या दुनियेमध्ये जर पाहिलं तर हिंदुस्थानचं एक आहे वैशिष्ट्य काय आहे सांगता येत नाही काय. यांनी अनेक मोठे मोठे क्रांतिकारक साधू पुरुष आले पण त्या सगळ्यांना त्यांनी पचवलं. त्यांची क्रांती काही होऊ दिली नाही हिंदुस्थानमध्ये. महात्मा बुद्ध आले नवा क्रांतीचा विचार घेऊन आले. त्यांचा सगळ्या क्रांतीचा विचार हिंदुस्थानच्या बाहेर चीनच्या पलीकडे गेला, तिकडे जपानपर्यंत पाहून झाला, पण त्याचा पराभव हिंदुस्थानमध्ये झाला. यातच काही माणसं अभिमान मानत असेल तर मानवत विचार. सामाजिक क्रांतीला हिंदुस्थानमध्ये हिंदुस्थानच्या काही जुन्या या जातीच्या धर्माच्या ज्या अशा काही परंपरा आहेत त्या परंपरांनी नेहमी पराभूत केलेला आहे. आणि म्हणून जीव तुटतोय, तिरतीर तुटावा लागतो. पण आपल्याच पहा आपण कशा आहोत. आम्ही आमच्यासाठी घेतोय. आम्ही असं ऐकतो की संतांचं उदाहरण देताना सांगतात लो. मी तर अनेक वेळा हा विचार मांडतो. आज याच्या चांगला प्रसंग येतो विचार मांडायला. आपल्यासारखे करीती तात्काळ असं संतांच्या बद्दल सांगितलं जातं. पण हे खरं नाही महाराष्ट्राबद्दल असं माझं मत आहे. आम्ही आमचे लोक असं की आमच्यासारखे आम्ही संतांना सुद्धा करतो. आता उदाहरणार्थ पहा, पंढरीच्या वारकऱ्याला जागा करून त्या चंद्रभागेच्या वाळवंटावरती जात हे काही नाही असा नवा भागवत धर्माचा झेंडा उभा राहिला. माझ्या कल्पनेनं तो सुधारण्याचा झेंडा होता. मी आजही पंढरपूरच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा या भावने जातो की या चंद्रभागेच्या वाळवंटावरती महाराष्ट्रातल्या खेड्याखेड्यातला तो ब्राह्मण मराठा माळी न्हावी भंगी कुंभार महार कोणी असेल ते त्याचे नाव जातीला शोधून वापरतोय म्हणजे त्याचा उल्लेख करायला पाहिजे म्हणून वापरतोय. मला काही त्याचा फारसा आवडत नाही. हे सगळे तिथे एका मेळ्यामध्ये आले आणि त्यांनी पंढरीचा झेंडा भागवत धर्माचा झेंडा उभा केला. हा खरा एका सुधारणावादाचा जन्म होता. आणि म्हणून त्यामध्ये जसे तुकाराम झाले, जसे नामदेव झाले, जसे रामदास, जसे तुमचे नामदेव ज्ञानेश्वर झाले, तसा चोखा मेळा झाला, गोरा कुंभार झाला, सावतामाळी झाला. म्हणजे खरं म्हणजे क्रांती व्हायला पाहिजे होती. पण आज आम्ही असं पहा की सावतामाळी फक्त माळ्यांचा संत, नांदेव फक्त शिंप्यांचा संत, चोखा मेळा फक्त महारांचा संत, गोरा कुंभार फक्त कुंभाराचा, अशी काय वाटणी आम्ही करणार. म्हणजे शिंपी समाजाला नाव देताना तो नामदेव समाज, म्हणजे फक्त नामदेवांचं एवढं विश्वव्यापी काम, पण तो शेवटी केला शिंप्यांनी आपला मालक केला. मी त्यांना दोष देत नाही. आमची प्रवृत्ती पाहत अशी आहे. एवढ्या मोठ्या संतांना पण आम्ही ज्योतिबा महापुरेंनी सामाजिक क्रांतीचा संदेश दिला. ज्या संदेशातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी कर्तृत्ववान धगधगती माणसं निर्माण झाली, शक्ती निर्माण झाली. आम्ही जर म्हटलं की फक्त महात्मा फुले फक्त माळ्यांचेच आहेत, आम्ही जर म्हटलं की डॉक्टर आंबेडकर फक्त बुद्धांचेच आहेत, गांधी फक्त गुजरातचेच आहेत, टिळक फक्त ब्राह्मणांचेच आहेत, शिवाजी फक्त मराठ्यांचाच आहे, अशा जर वाटण्या जर आम्ही महापुरुषांच्या केल्या तर या हिंदुस्थानमध्ये सामाजिक क्रांती कधी जोडणार नाही. जर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुल्यांनी, महात्मा गांधींनी ही दोन्ही नावं मी बरोबर घेतो याचं कारण आज इतिहासामध्ये तेव्हा तेव्हा त्या काळामध्ये त्यांच्या राजकारणामध्ये कुठे मतभेद झाले असते. पण जेव्हा आम्ही आज इतिहासाचा एक मोठा असा फलक डोळ्यापुढे ठेवून जेव्हा त्या माणसांच्या कामाचा हिशेब मनामध्ये यायला लागतो तेव्हा दोघांची कामं एका दर्जाची आम्हाला वाटतात. आणि म्हणून त्यांनी जो विचार सांगितला, त्यांनी जे आम्हाला आदर्श आमच्या डोळ्यापुढे ठेवलेले आहेत, ते विचार आणि ते आदर्श जर आम्हाला यशस्वी करायचे असले, मी तुम्हाला सांगू इच्छितो इतकं मोठं कठीण काम आहे की ते तुमच्या माझ्या जीवनामध्ये पुरं होणार काम नाही, समजून उमजून वापरायला पाहिजे. पण त्याकरता लढत राहिल्याशिवाय हे काम बरं होणार नाही एवढं पक्षी त्यांना मनात झालेलं आहे. आणि म्हणून ज्या ज्या क्षेत्रामध्ये कुणी राजकारणाच्या क्षेत्रात असेल, कुणी साहित्याच्या क्षेत्रात असेल, कुणी आर्थिक क्षेत्रात काम करणार असेल, कुणी कुठल्या क्षेत्रात, त्यांना सगळ्यांनी आपण मनाने हे मानलं पाहिजे आहे की हे धरलं पाहिजे आहे. हिंदुस्थान दुबळा झाला याचं कारण आम्ही आमच्यामध्ये हे नाना तऱ्हेच्या भेदाभेदांची एक मोठी थोरली अशी उतरंड असती. ह्या उतरंडीचा परिणाम आहे हिंदुस्थानचं मागासले. पण असं माझं साफ मत आहे. आम्ही खूप खटपट करतो आहोत. काही आर्थिक क्रांती करायचा, औद्योगिक क्रांती करायचा, मोठी थोडी स्वातंत्र्याची लोकशाहीची सत्ता हातामध्ये आणली आहे तिचा वापर करायचा प्रयत्न चाललाय. पण गाडं अजून की पुढे जात नाहीये जास्ती. त्याचं कारण ही समाजामध्ये उतरंड आहे. एकमेकाच्या डोक्यावरती आम्ही बसलो आणि वरचा जो खालच्या ज्या डोक्यावरती बसतो तो नुसताच बसत नाही. उतरंड अशा कदा शब्द वापरतोय. तो बसतो तेव्हा त्याचा गळा धरून बसतो, त्याचं तोंड बंद करून बसतो त्या डोक्यावर. त्याला वाव नसतो. त्याला
ही जी समाजामध्ये जी आम्ही ही उच्च नीतिपेची जातीभाजाची वर्णभेदांची ही जी उतरंड जी रचलेली आहे ही आपण हिंदुस्थानमध्ये आहे. जेव्हा काही एखाद्या प्रांतामध्ये आहे आणि एखाद्या ह्याच्यामध्ये असणार आहे हिंदुस्थानमध्ये आहे. ही उतरंड मोडण्याचं काम ज्या दिवशी हिंदुस्थानमध्ये आपण करू त्या दिवशी खरी क्रांती केली असं म्हणावं लागणार आहे. आणि मला अतिशय आनंद आहे तुझ्यासाठी की दादासाहेब गायकवाड ही त्या एका प्रवृत्तीचं मला प्रतीक दिलं. डॉक्टर आंबेडकर असताना उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टर आंबेडकर आणखीन भाऊराव गायकवाड यांचं नातं कोणतं म्हणायचं आपलं पुराणाचं उदाहरण द्यायचं तर मला आपलं प्रभू रामचंद्राचं हनुमानाचं उदाहरण जास्त पडतं. ते जेव्हा होते तेव्हा दादासाहेब गायकवाड यांचा आम्ही नाव ऐकत होतो पण ते तसा फारसा पराक्रम आमच्या काही लक्षात आला नाही. पाठीबागे असतात डॉक्टरने सांगितलं आणि ते आम्ही केलं. त्यांची आज्ञा आणि आमचा आचार असा त्यांचा संबंध होता. आणि डॉक्टर आंबेडकरांसारखं आणि कर्तृत्ववान माणसांच्या बाबतीत असं असतं की मोठी माणसं जेव्हा नाहीशी होतात तेव्हा त्याच्या पाठीबागे त्यानंतर एक अराजक निर्माण व्हावा असा आपल्याला शाप आहे. तसं होतं की काय अशी भीती होती मी आपल्याला सांगू इच्छितो. पण डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूनंतर दादासाहेबांच्या सरकार अत्यंत अनुभवी मुरब्बी असा कार्यकर्ता आणि नेता बुद्ध समाजाला मिळाला रिपब्लिकन पक्षाला मिळाला. त्यामुळं त्यांनी पुष्कळ प्रमाणामध्ये आपली शक्ती एकत्र ठेवली. एवढंच नव्हे तर ती शक्ती अधिक व्यापक करण्याचा त्यांनी नवा रस्ताही नवा मार्गही घालून दिला आहे. तेव्हा जो मला दादासाहेबांच्या व्यवहारी बुद्धीचं आणि नव्या परिस्थितीमध्ये नवीन पावलं टाकण्याचं त्यांचं जे धोरण आहे त्याच्या शहाणपणाची आपल्याला पावती त्यांना द्यावी लागेल. ग्रंथ प्रामाण्य हे पुष्कळ अडून जातं की एखाद्या महामाणसाने महापुरुषाने एखादी गोष्ट सांगितली ते काही निव्वळ असं आहे की सामाजिक जीवन हे असं वाढतं असतं बदलतं असतं डायनॅमिक असतं ते बदलत असतं. दररोज बदललं जर नाही तर तो प्रवाह नाही तर तो डोह सुंदर असेल तो कदाचित त्यामध्ये सुंदर आंघोळ करायला चांगला असेल भोवताली बाग बगी चांगला असेल पण डोह तो डोह तो डोह जर प्रवाह व्हायचा असेल तर तो रोज बदलला पाहिजे. नाशिकच्या घाटावरती आता मी बोलतो तेव्हा जे पाणी असेल ते पुढच्या क्षणाला असणार नाही पाणी गेलं ते पुढचं पुढे देऊ. असं जेव्हा वाहतं पाणी राहतं तेव्हा ते जिवंत पाणी राहतं. समाजाचं सुद्धा जीवन असं प्रवाहित असं जिवंत ठेवायचं असेल तर निवड अमका एखादा शब्द येतो तो शब्दाची अंमलबजावणी करायची असते त्याचा ऍप्लिकेशन करायचं असतं त्याचा आचार घडवायचा असतो. त्यामुळं भोवताळची परिस्थिती आणि वातावरण याच्यासाठी लागणारी जी व्यवहार बुद्धी असावी लागते ती व्यवहार बुद्धी दादासाहेबांनी आपल्या कामामध्ये फार दाखवलेली आहे. आपल्या मूळ निष्ठा आपल्या मूळ प्रेरणा यांच्याशी कसलीही तडजोड न करताना लोकजीवनामध्ये त्याचा आचार घडवत असताना करावे लागणारे फेरफार ज्या माणसाला समजतात त्यांना नेता म्हणतात असं मी मानतो. आणि असं अतिशय यशस्वी उत्कृष्ट नेतृत्व त्यांनी दिलं. आज ते 67 वर्षाचे आहेत. 100 वर्ष जगावं असं आपण प्रार्थना करतो. आपण जरूर त्यांना प्रार्थना करूया की ते 100 वर्ष जगत जितके दिवस त्यांना काम करता येणं शक्य आहे तितके 100 वर्ष त्या पुढेही आणखी ते जगवत अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करेन. आज त्यांच्यासारखा कर्तृत्ववान मनुष्य आमच्यामध्ये आहे आणि आज आम्ही सगळी माणसे तर येऊ शकलो आम्हाला अतिशय आनंद आहे. तिथं काही आज पक्षाची दृष्टी नाही. या समारंभाचे स्वागत अध्यक्ष आहेत महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कवी. या समारंभाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आणि हा सगळा रथ ओढण्याकरता आम्ही सगळी माणसं लहान थोर जमा झालो तिथे की त्या सगळ्यामध्ये आमची सगळ्यांची जी एक प्रेरणा आहे आमचं सगळ्यांचं जे एक ध्येय आहे हे ध्येय भाऊरावांच्या रूपानं बसलेलं या रथामध्ये असं मानतो. यांचं हे जीवन यशस्वी व्हायचा अर्थ त्यांनी जे काम आपल्या हाताशी धरलेलं आहे ते काम नित्य पुढं जात राहो अशी प्रार्थना करतो आणि माझ्या संपूर्ण शुभेच्छा देऊन मी माझं भाषण पुढे करतो.